नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्रासह इतर तीन राज्यातल्या शेतकऱ्यांकडून डाळी आणि तेलबिया खरेदी करण्यासाठीच्या योजनांना केंद्र सरकारची मंजुरी. भारताचा सागरी दृष्टिकोन सुरक्षा, स्थैर्य, आत्मनिर्भरतेवर आधारित केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान उद्या सागरी परिषदेला संबोधित करणार. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदार याद्या विशेष सखोल आढावा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस. आणि मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता उर्वरित जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यातल्या शेतकऱ्यांकडून डाळी आणि तेलबियांच्या खरेदी करण्यासाठीच्या योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल या राज्यांच्या कृषीमंत्र्यांसोबत प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियानाअंतर्गत बैठक घेतली. या योजनेत राज्यातल्या शेतकऱ्यांकडून 18,50,700 मेट्रिक टन सोयाबीन, 3,25,680 मेट्रिक टन उडीद आणि 33,000 मेट्रिक टन मूग एवढी खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 12,690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं चौहान यांनी सांगितलं. भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षा, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते काल मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते. अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या व्यापक संरक्षणात्मक सुधारणांमुळे भारत एक मजबूत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचंही शहा म्हणाले. गेटवे ऑफ इंडियासारख्या ऐतिहासिक वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या मेरीटाईम वीक या परिषदेत गेटवे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी विचार मंथन होणार असल्याचं ते म्हणाले. वाढवण बंदराचा जगातल्या पहिल्या 10 सर्वोत्कृष्ट बंदरांमध्ये समावेश होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
10 बिलियन डॉलर के मुंबई के नजीक वाढवण पोर्ट का जो निर्माण हो रहा है वो अपने पहले ही कामकाजी दिन से दुनिया के टॉप 10 पोर्ट्स में अपना स्थान ले लेगा. ये भारत के लिए और दुनिया के लिए अपार संभावनाओं खोलेगा.
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंडिया मेरीटाईम वीक ही सागरी शिखर परिषद जगातल्या सर्वात प्रमुख परिषदेपैकी एक असून त्यात 85 देशांनी सहभाग घेतल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं. तर वाढवण बंदरामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 55,969 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार यावेळी करण्यात आले. या सामंजस्य करारांमुळे बंदर विकास, जहाज बांधणी, सागरी संशोधन आणि तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून सागरी व्यापार क्षमतेत वाढ होणार असल्याचा विश्वास मत्स्य व्यवसाय मंत्री निलेश राणे यांनी व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सागरी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच या परिषदेतील ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपदही पंतप्रधान भूषवतील. देशभरातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल आढावा मोहीम स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र वगळता 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याचं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
गोवा, गुजरात, केरळ युनियन टेरिटरी, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुदुचेरी युनियन टेरिटरी, राजस्थान, तमिलनाडू, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, इन 12 राज्यों में कुल मतदाता 51 करोड़ के लगभग हैं. लगभग 5,33,000 बूथ लेवल ऑफिसर्स, लगभग 7,64,000 बूथ लेवल एजेंट्स जो पार्टीज द्वारा नामित हैं, और लगभग 10,500 ERO और लगभग 321 कलेक्टर्स. ये पूरी चुनावी कर्मियों की जो टीम है वो इस SIR की फेज 2 में कार्य करेगी और इसको सफल बनाएगी.
भारताची संरक्षण निर्यात आता 23,500 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. नवी दिल्ली इथं SIDM वार्षिक परिषदेला ते काल संबोधित करत होते. स्वदेश निर्मित शस्त्रास्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचंही सिंग यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी या मंदिरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सरन्यायाधीशांच्या शिफारसीनंतर केंद्र सरकार अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. त्यांना 14 महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी सेवानिवृत्त होतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं 1 जुलै 2025 रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील आण्विक डॉकिंग या विषयावरील 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं काल उद्घाटन झालं. हे प्रशिक्षण शिबिर 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन योजनेमध्ये महावितरणने केलेली कामगिरी तसंच 131% उद्दिष्टपूर्तीचं केंद्रीय विद्युत मंत्रालयानं कौतुक केलं आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांना पाठवलेल्या पत्रामध्ये महावितरणच्या कामगिरीचा गौरव केला आहे. पुण्यातल्या HND हॉस्टेल प्रकरणी सकल जैन समाजातर्फे काल छत्रपती संभाजीनगर इथं मूक मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या या आंदोलकांनी अशा घटना यापुढे होऊच नये अशी मागणी केली. पैठण इथंही सकल जैन समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ काल ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. बीड शहरातही काल या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेल्या या आंदोलकांनी सदर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. विविध सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्या आणि डॉक्टर वर्ग मोठ्या संख्येनं या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचं उपस्थितांसमोर वाचन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना शपथ दिली. अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याच्या 8 तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. आपत्तीग्रस्त कुटुंबातल्या या नियोजित लग्न कार्याबाबत 30 नोव्हेंबरपर्यंत तहसीलदारांकडे नावनोंदणी करण्याचं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या नारायणपूर इथं मोफत आयुष रोगनिदान आणि उपचार शिबिर घेण्यात आलं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबिरात नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. हवामान. खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे तसंच मराठवाड्यातले लातूर आणि धाराशिव जिल्हे वगळता सर्वत्र आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांना उद्या बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रासह इतर 3 राज्यातल्या शेतकऱ्यांकडून डाळी आणि तेलबिया खरेदी करण्यासाठीच्या योजनांना केंद्र सरकारची मंजुरी. भारताचा सागरी दृष्टिकोन सुरक्षा स्थैर्य आत्मनिर्भरतेवर आधारित केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदार याद्या विशेष सखोल आढावा मोहिमेच्या 2 टप्प्याला आजपासून प्रारंभ. आणि मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता उर्वरित जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.